चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर कारखाने गाळप हंगामाच्या तयारीमध्ये व्यस्त, तयारी अंतिम टप्प्यात। यावेळी जिल्ह्यामध्ये साखर कारखाने गाळप हंगाम लवकर सुरू करतील। मान्सूनची तीव्रता आता कमी होण्याबरोबरच कारखान्यांमध्ये दुरुस्तीचे काम जोरात सुरू आहे। साखर कारखान्यांमध्ये केन यार्ड तयार केले जात आहेत। याशिवाय शेतकऱ्यांनीही खरेदी केंद्राबाबत प्रस्ताव दिले आहेत। ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात खरेदी केंद्राचे वाटप होण्याची शक्यता आहे। जिल्ह्यामध्ये यावेळी 54,000 हेक्टर जमिनीवर ऊसाची शेती करण्यात आली आहे। 77,000 शेतकरी असे आहेत जे साखर कारखान्याला ऊसाचा पुरवठा करतात। शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो की साखर कारखान्यांनी गाळप लवकर लवकर सुरू करावे, म्हणजे ऊस तोडणी करून गव्हाची लागवड करता येऊ शकेल। यावेळी जिल्ह्यामध्ये गुऱ्हाळे, पॉवर क्रशर यांची संख्या खूपच वाढली आहे। अशा मध्ये कमी ऊस मिळण्याची शंका कारखान्यांनी वर्तवली आहे। यासाठी साखर कारखान्यांनी गाळप हंगामाच्या तयारीला आता अंतिम टप्प्यात आणले आहे। लिब्बर हेडी साखर कारखान्याचे ऊस महाव्यवस्थापक अनिल कुमार सिंग यांनी सांगितले की यार्ड तयार झाले आहेत। बॉयलर पासून ते क्रेन वगैरेची दुरुस्ती झाली आहे। तर दुसरीकडे इकबालपूर साखर कारखान्याचे प्लांट हेड सुरेश शर्मा यांनी सांगितले की कारखान्यात दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। 15 ऑक्टोबर पर्यंत दुरुस्ती पूर्ण होण्याची आशा आहे। नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कारखाना सुरू करण्याची तयारी आहे। गेल्या वर्षी लक्सर व लिब्बर हेडी साखर कारखान्याने नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये गाळप हंगामाची सुरुवात केली होती, पण इकबालपूर साखर कारखाना जवळपास एक महिन्यानंतर 12 डिसेंबरला सुरू होऊ शकला होता।